सर्व एचपी गॅस ग्राहकांना कळवण्यात येते की आपल्या गॅसचे ई केवायसी करणे बाकी आहे. ई केवायसी न केल्यास आपली सबसिडी व गॅस कनेक्शन बंद होऊ शकते. म्हणून ज्या एचपी ग्राहकांची ई केवायसी बाकी आहे त्यांनी त्वरित बोरावके एचपी गॅस एजन्सी मध्ये जाऊन आपल्या गॅसची ई केवायसी करून घेणे. ई केवायसी साठी आपल्या गॅसचे पुस्तक, आधार कार्ड, बँक पासबुक आणि ज्या व्यक्तीच्या नावावर गॅस कनेक्शन आहे त्या व्यक्तीने समक्ष येऊन संपर्क करणे. आमचा पत्ता: बोरावके एचपी गॅस एजन्सी, अशोक बँकेजवळ, भगवान महावीर पथ, श्रीरामपूर. फोन नंबर 024 22 23 55.